ಸ್ವಾಹಂ. ಓಂ ಅಧವನಾಥಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಕರಂದನಾಥಾಯ ನಮಃ. 50 पुढील साधकांकडून सादर होत असलेल्या ह्या विशेष युवा स्नेह कार्यक्रमात मोठ्या प्रेमाने आणि काहीशा कुतूहलाने आलेल्या सर्व साधक भक्तांचं मंडळाच्या वतीने मी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती मानसीताई वैद्य प्रार्थना करते.
ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण जाला विसरू कसामी गुरुपादुकाला अनंत माझा अपराध कोटी नाही मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला आता कसा हा उपकार फेरू हा देह वाळी दूर सांगू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसामी गुरुपादुकाला जो साधुचा अंकित जीव झाला त्याचा हसे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसामी गुरुपादुकाला विसरू कसामी गुरुपादुकाला विसरू कसामी गुरुपादुकाला.
श्रीराम. पूजनीय स्वामी माधवनाथ, स्वामी स्वरूपानंद, सर्व पूर्वसुरी आणि भगवान आदिनाथ यांच्या चरणी प्रणिपात करून स्वामी मकरंदनाथांच्या आणि साक्षात पांडुरंग रुक्मिणीच्या पवित्र साक्षीने आपल्या मंडळाच्या या आगळ्या वेगळ्या आणि आपल्यासाठी आल्हाददायक अशा उपक्रमातील पहिल्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. 1958 साल कोकबनहून पुण्यात येऊन स्थायिक झालेले श्रीयुत बाळासाहेब वाकडे यांनी म्हणजे आपल्या स्वामीजींनी जून महिन्यात भागेश्वर निवास येथील आपल्या राहत्या घरी स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी सांगण्यास सुरुवात केली. त्या दिवशीच्या त्या घटनेमुळे आज ज्याचा प्रचंड विस्तार झाला आहे अशा उज्ज्वल कार्याची मुहूर्त मेढच जणू रोवली गेली. स्वामीजी ज्ञानेश्वरी सांगत आणि एकमेव श्रोत्या मातोश्री सल्लाते. नंतर हळूहळू बाहेरचे श्रोते येऊ लागले, वाढू लागले, तरुण मुलं मोठ्या प्रमाणात यायला लागली. भागेश्वर निवास मधून सत्यसाई निलयम, नंतर माया अपार्टमेंट, मग अध्यात्म मंगलधाम अशा अधिक अधिक मोठ्या वास्तूंमधून कार्यही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या वेगाने विस्तारू लागलं. स्वामीजींनी शून्यातून उभं केलेलं हे कार्य 1996 मधील गुरुपौर्णिमेपर्यंत शेवटी शेवटी आलेल्या शारीरिक व्याधींना न जुमानता बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत मोठ्या तडफेने, उत्साहाने, जोशपूर्ण रीतीने, तेजस्वीपणे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत स्वामीजींनी आणून पोचवलं. त्यानंतर स्वामीजींचं अवचितपणे निघून जाणं आपल्यासाठी फारच अनपेक्षित होतं, त्यामुळे मधला काही काळ काहीशा बावरलेल्या अवस्थेत असा गेला. पण स्वामीजींनी आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं नव्हतं. स्वामी मकरंदनाथांच्या हाती आपल्याला सोपवलं होतं आणि स्वामी मकरंदनाथांनी समर्थपणे आपला भार उचलला. रविवार सकाळचं ज्ञानेश्वरीवरील प्रवचन, सत्संग, आनंद यात्रा, ग्रंथनिर्मिती ह्या उपक्रमांबरोबरच सेवाभाव, गुरुप्रेम, धृती अशा वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, मुलाखती, प्रत्येक महिन्यासाठी विशिष्ट संकल्पना, अनुषंगिक साधना अशा रीतीने तोच एकच विषय पण विविधतेमुळे त्याला आकर्षकता, रोचकता प्राप्त झाली. भुगावचा साधकाश्रम पूर्ण होऊन तिथे प्रत्येक महिन्याला शिबिर होऊ लागली. तर अशा ह्या विस्तारित झालेल्या पवित्र कार्याच्या प्रवाहात आपल्या भाग्यानुसार कोणत्या तरी वळणावर आपणही सामील झालो, मिसळून गेलो. आपण खरंच खूप भाग्यवान. पहा ना, मुळात आपण पुण्यनगरीचे रहिवासी, ज्या निर्गुण तत्वापर्यंत पोचण्यासाठी धडपडतो आहोत त्याचा मूळारंभ असलेल्या श्री गणेशाचं अधिष्ठान ज्याला लाभलं आहे अशा गणेशपुरम मध्ये नित्य येत असतो. आणि हे गणेशपुरम कुठे? तर स्नेहाखेरीज जिथे दुसरं काही नाही अशा स्नेहनगरमध्ये. आपलं अजून एक परमभाग्य असं की 54 वर्ष चाललेल्या या पवित्र कार्यामध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत असलेला एक साक्षीदार आजही आपल्यामध्ये आहे, पूजनीय मातोश्री सरलाते. आता त्या प्रत्यक्ष येऊ शकत नसल्या तरी शुभाशीर्वाद देण्यासाठी त्या आपल्यामध्ये आहेत. तर अशा ह्या विस्तारलेल्या कार्यातील आजचा हा कार्यक्रम खास आपल्यासाठी आहे बरं का? सद्भक्त विलासच्या आग्रहामुळे हा कार्यान्वित होतो आहे. इतके दिवस आपण निवेदनं ऐकायचो 25 ते 35, 35 ते 45, कुठेच प्रवेश दे. पण जेव्हा 50 पुढच्या साधकांसाठी असं ऐकलं मस्त वाटलं. मंडळाने आपलीही दखल अशी स्वतंत्रपणे घेतली ह्याचा खूप आनंद झाला. पण मग वाटलं, अरे आपण इथे कशासाठी येतो? अजून कोणी दखल घेणं सोडाच, स्वतःचीच दखल घेणं सोडून देण्यासाठी, बाहेरच्या मीचा विसर पडून आतल्या मीचा शोध घेण्यासाठी तर आपण इथे येतो. पण तरीही हा कार्यक्रम आल्हाददायक वाटतो आहे हे नाकारता यायचं नाही. मात्र आता ह्या आनंदभरित अंतःकरणाने आपण आता असा थोडा विचार करू, आढावा घेऊ की मंडळ आपल्यासाठी इतक्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं, स्वामीजी अक्षरशः अहोरात्र आपल्यासाठी कष्ट घेतात, त्या सर्वांचं इतकी वर्ष केंद्रात येऊन आपण आपल्या पदरी काही पाडून घेतो आहोत का नाही? आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं? त्यांनी खूप दिलं, देत आहेत, आपल्याला काही घेता येत आहे का? सांसारिक जबाबदाऱ्या कमी होत असताना आता तरी झडझडून सर्व शक्तीनिशी आपली पावलं वेगाने पडतायत का? सद्गुरूंची कृपा सदैव असतेच. प्रश्न असा आहे की सदैव बरसत असलेली ही कृपा कधीतरी तरी आपल्याला जाणवते का? सातत्याने आणि प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत असू, आत्मदर्शन हेच ध्येय आता तरी ठळकपणे आपल्या समोर असेल, तरी ह्या कृपेच्या खुणा सापडू लागतात. वर्षानुवर्ष ध्यानाला बसतो आहोत, यांत्रिकपणाही येऊ शकतो, पण केव्हा तरी फारच सुंदर ध्यान जमून जातं आणि चटक लागल्यासारखे आपण बसू लागतो. नाम घेताना केव्हा तरी तल्लीनता साधली जाते आणि आनंदाच्या राज्यात गेल्यासारखं होतं. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा, अशी एखादी ओवी गाडगेबाबांचं चरित्र वाचत असताना अचानक पुढे येते आणि आपल्याही नकळत डोळ्यातून आसव गळू लागतात. स्वामीजी भेटले नसते तर अशा ओव्यांचा अंतरस्पर्श घडला असता का? रविवारी सकाळी निरूपणापूर्वी ज्ञानेश्वरीतील ओव्या ऐकताना अशाच काही अंतरस्पर्शी ओव्या अपरिमित आनंद देऊन जातात आणि निरूपण ऐकण्यासाठी जणू अंतःकरण सज्ज करून ठेवतात. स्वामीजींकडून निरूपण सत्संग ऐकत असताना भान हरपल्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला आहे. अभंग ऐकताना, पांडुरंगाचं दर्शन घेताना, कधी कधी उत्सव प्रसंगी इथली सजावट पाहताना देखील जो एक तरल सुखस्पर्श आपण अनुभवतो, ह्या सर्व सद्गुरु कृपेच्याच खुणा आहेत असं वाटतं. अर्थात हे लक्षात घ्यायला हवं की ह्या अशा गोष्टी क्वचित क्वचित घडतात आणि त्या तशा अल्पजीवी असतात, पण असं असलं तरी त्या खुणा लक्षात घेऊन त्या मार्गाने ठिकाटीने आनंदाने उत्साहाने आपण मार्गक्रमणा करायला हवी. अर्थात त्यासाठीच आपण नित्य केंद्रात येतो. असेच अगदी नित्यपणे केंद्रात येणारे सद्भक्त श्रीयुत साठे सर आता आपलं मनोगत सांगणार आहेत. सीओईपी ह्या प्रथितयश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. मंडळाच्या कोणत्याही कामामध्ये मदत करण्यासाठी ते तत्परतेने पुढे असतात. कॉलेजमध्ये ते प्राध्यापक असले तरी इथली त्यांची भूमिका प्रामाणिकपणे प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्याची अशी आहे. त्यांचं मनोगत आपण आता ऐकूया.
ओम श्री माधवनाथाय नमः. ओम श्री मकरंदनाथाय नमः. युवासिंह या कार्यक्रमासाठी आज असलेला ग्रुप 50 अधिक या वयोगटाचा आहे, त्यामुळे हा गट बाकी सर्व गटांपेक्षा सर्वसमावेशकच्या दृष्टीने मोठा व वयाची वरची मर्यादा नसलेला असा आहे. या गटातर्फे मी प्रगट करणारे मनोगत मात्र सर्व गटांमधील साधकांना त्यांच्या आयुष्यातील अनुभवाबरोबर कुठेतरी जुळते आहे असे निश्चितच वाटेल. स्वामीजींनी हे मनोगत प्रगट करण्याची संधी दिल्याने मी वैयक्तिकरित्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. एमआयटीमध्ये 1995 साली असताना सुचित्रा सिंग हिच्याबरोबर काही वेळेस बोलताना सद्गुरू माधवनाथ स्वामीजींच्या बद्दल ती उत्साहाने, प्रेमाने व अत्यंत आदराने सांगत असे. 31 जुलै 1996 रोजी श्री सद्गुरू श्री माधवनाथ स्वामीजींच्या महानिर्वाणाची बातमी वर्तमानपत्रात वाचून एक संत व महापुरुष गेले ही भावना मनात येऊन गेली व काळाच्या ओघात ही घटना मी विसरून गेलो. चेहरा पाहून भविष्य सांगणाऱ्या एका सद्ग्रस्ताच्या नादास मी लागलो होतो. त्यावेळी ती व्यक्ती सांगेल तेच बरोबर असे वाटत असे. स्त्रियांना 6वा सेन्स असतो असे आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. माझी पत्नी अनिता त्यावेळी मला बरोबरीने सांगत असे, पण मी कायम दुर्लक्ष करायचो व वेळप्रसंगी भांडायचो देखील. साधारण 1997 सुमारास एमआयटीमध्ये ध्यानाबद्दल मार्गदर्शन करणारे केंद्र सुरू झाले. पंकजदादा हे केंद्र घेण्यासाठी नियमित येत असत. सुचित्राने पंकजदादांची ओळख करून देऊन केंद्रामध्ये येत जा असे एक दोनदा सांगितलेही. मी सुचित्राने केंद्रामध्ये येत जा सांगूनही जात नसे, पण तिने माझ्या मनात नकळत स्वामीजींबद्दल आंतरिक ओढ व प्रेमाचे बीज नक्कीच रोले होते, हे मात्र नक्की। 2003 मध्ये मी सेवापीठ प्राध्यापक व स्थापत्य विभाग प्रमुख म्हणून रुजू झालो। माझे वर्गमित्र ज्यावेळी भेटाव्यास येत त्यावेळी मला त्यांची नोकरीला लागण्याआधीची आर्थिक परिस्थिती व आता नोकरीला लागल्यानंतर घडलेला आर्थिक बदल लगेच जाणवत असे। खिशात तोचते म्हणून एक दोघांनी टेबलावर स्वसंरक्षणाकरता बाळगावे लागणारे पिस्तुले काढून ठेवले। हेच लोक विद्यार्थी असताना सरकारी नोकरी पैसे मिळवण्यासाठीच करायची हे उघडपणे म्हणत। माझे वडील हे व्यवसायाने जरी सिव्हिल इंजिनियर असले व सरकारी नोकरीत असले तरी हाडाचे शिक्षक होते। सध्याची सामाजिक स्थिती बदलायची असेल तर आयुष्यात प्रामाणिक व काही उच्च ध्येय असलेले निदान 5 विद्यार्थी तरी घडवावे अशी इच्छा ते नेहमी व्यक्त करीत। परंतु किडनी फेल्डमुळे 60व्या वर्षी निधन झाल्याने त्यांची ही इच्छा तशीच राहिली। हे सर्व पाहून निदान 5 तरी संस्कारित विद्यार्थी व्हावेत ही वडील म्हणत असलेली बाब सतत प्रकर्षाने टोचू लागली व स्वस्थ बसू देईना। एमआयटी कॉलेजमधील केंद्राची व सुचित्राची यावेळी आठवण झाली। सुचित्रा व नवीन सिंग हे दोघेही सीओपीचे माजी विद्यार्थी असल्याने दोघांनाही सीओपी केंद्राची कल्पना चर्चा करतानाच आवडली। दोघांनीही पंकजदादा व स्वामीजींबरोबर सविस्तर बोलून सांगतो असे सांगितले। स्वामीजींनी मला या विषयावर चर्चा करण्यास बोलावले व मला सीओपी केंद्र का सुरू करायचे आहे याबद्दल माझे विचार जाणून घेतले। मी बोलत असतानाच स्वामीजी माझ्या विचारांची व त्यामागील सत्यतेची पारख करीत होते। चर्चेनंतर मात्र स्वामीजींनी आनंदाने सीओपीचे केंद्र सुरू करण्यास परवानगीच दिली नाही तर केंद्राच्या उद्घाटनास येण्यासही मान्यता दिली। स्वामीजींना यावेळी मी प्रथमच भेटलो होतो, परंतु आमची जुनी सोरेख असल्याप्रमाणेच स्वामीजींनी प्रेमळपणे सर येत जा म्हटलेले शब्द मात्र मनावर कायमचे कोरले गेले व कायम स्वरूपाने स्वामीजींचेच करून गेले। साधारण गेली 6 वर्षे नवीन दादा सीओपीचे केंद्र दर सोमवारी सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत घेतात। यापासून होणारा फायदा येणारे बुले प्रांजळपणे सांगतात। सुरुवातीस मुख्य केंद्रात यावस लागल्यानंतर आधीच्या अनुभवामुळे मी सत्संग या कार्यक्रमात वेगवेगळे बोचक प्रश्न माझे नाव न लिहिता विचारित असे व यांना काय करणार कोणी प्रश्न विचारला असाच भाव असे। प्रत्येक वेळी स्वामीजी त्यास न चुकता उत्तरे देत व त्यानंतर माझेकडे हसून बघत आहेत हे जाणवायचे। याचा परिणाम हे इथे काहीतरी वेगळे आहे हा भाव मनात पक्का रुजण्यात होत होता। इथे शुद्ध तसेच तत्वनिष्ठ व तर्कनिष्ठ परमार्थच सांगितला जातो, तसेच साधकाकडून प्रामाणिकपणे गुरुपदिष्ठ मार्गाने केलेल्या साधनेचीच फक्त अपेक्षा ठेवली जाते हे पण मनावर ठसत होते। तरी मनातील अहंकार कधीतरी डोकेवर काढे। परंतु कार्यक्रमानंतर स्वामीजींना नमस्कार करताना ते पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात त्याने आंतरिक बदल होत आहे हे जाणू लागले होते। शाळेत व कॉलेजात असताना काही वेळेस मी वयांवर तुला तुझ्याबद्दल खोटा अभिमान आहे, तुझ्याकडे काहीच नाही हे लिहित असे। हे माझ्याकडून कोण वदवून घेत होते याचा अर्थ आता समजत होता। साधक याचा अर्थ ज्यावेळी दुरान्वयानेही माहीत नव्हता अशावेळी 2004 डिसेंबरमध्ये भूगाव येथे पहिले शिबिर केले। परिचय या पहिल्याच कार्यक्रमात साधक परिचय करून देताना आम्ही मोठ्या स्वामीजींचे किंवा स्वामी मकरंदनाथांचे अनुग्रहित आहोत असे सांगत होते। त्यावेळी भूगावचे सकाळचे ध्यान सलग 3 तासांचे असे। मला तर सलग 1/2 तास पण मांडी घालून बसता येत नसे, परंतु आपण आता मागे हटायचे नाही ही गोष्ट मात्र पक्की होती। सद्गुरूंना विनंती केल्यावर ते कृपा करतात व त्यासाठी त्यांना विनंती करावी लागते हे जाणवताच त्यावेळी परत आपण स्वामीजींना कसे विचारायचे, आपली काही साधना नाही, त्यांनी नाही म्हटले तर ही भीती मनात डोकावली होती। मी धीर करून स्वामीजींना विचारले। स्वामीजींनी प्रसन्नपणे हसत जयुताईकडे नाव देण्यास सांगताच खूप आनंद झाला। त्याप्रमाणे 19 मार्च 2005 रोजी स्वामीजींनी कृपाळूपणे मला अनुग्रहित करून कायमचेच आपले केले। स्वामीजींनी मला आपलेसे केल्यानंतर मात्र त्यांनी परवानगी दिल्याशिवाय आयुष्यातला कोणताच महत्वाचा निर्णय घ्यायचा नाही हे पक्के ठरविले। 2006 सालात सीओपीमध्ये डीन अकॅडमिक्स हे उच्चपद डायरेक्टरने मला देऊ केले। त्यानंतर मी 2 दिवसात सांगतो असे उत्तर दिले। याबाबत स्वामीजींबरोबर विचारविनिमय करताना स्वामीजींनी लगेचच हे पद घ्यायचे असे सांगितले। त्यावेळी स्वामीजींनी आपली क्षमता असताना व दुसऱ्यांसाठी काही चांगले करता येत असले तरी ही संधी कधीच सोडायची नाही असे सांगितले. या पदाचा 2.5 वर्ष कार्यकाळ पूर्ण संपल्यानंतर 2009 मध्ये डायरेक्टरनी डीन संशोधन हे पद देऊ केले. यावेळी मात्र मार्गदर्शन करताना स्वामीजींनी हे पद घ्यायचे नाही व फक्त प्राध्यापक म्हणूनच काम कर असे सांगितले व स्वामीजी विशेष काहीच बोलले नाहीत. माझा अहंकार वाढू नये तसेच मी संस्थेच्या कामात गुंतून न पडता मला साधनेस वेळ मिळावा हीच त्यांची इच्छा होती हे आता निश्चित जाणवते. स्वामीजींकडे वयाची 50 पार केल्यानंतर आल्याने काही वेळेस हे अध्यात्म वगैरे आपणास कसे काय जमणार ही अनाहूत भीती मनामध्ये वाटे. भरीस भर म्हणून आपल्याहून वयाने खूप लहान मुले जेव्हा सफाईदार मनोगत व्यक्त करत तेव्हा ही अनाहूत भीती जास्तच जाणवे. स्वामीजी 12 अधिक 12 अधिक 12 म्हणजे 36 वर्षे एवढी साधना अपेक्षित आहे असे म्हणतात. त्यावेळेस मात्र आपले सध्याचे वय प्लस 36 वर्षे हा हिशोब कुठेच जुळत नसल्याने येणारी मरगळ मात्र स्वामीजींच्या उत्साहाने आश्वासक वचनांनी आणि त्यांच्या मोहक स्मिताने किंवा दूर होते ते कळत नाही. तसेच स्वामीजींनी आपले म्हटल्याने हा वयाचा हिशोबही तेच बघतील हा आत्मविश्वास ही त्याचबरोबर येतो व तोच नेटाने साधना करण्यास प्रवृत्त करतो. जवळजवळ 40 वर्षे पुण्यामध्ये राहून मोठ्या स्वामीजींना पाहता आली नाही ही बाब मात्र रुखरुक लावते. परंतु केंद्रामध्ये होणाऱ्या स्वामीजींच्या आठवणी मात्र स्वामीजींचे लीलाचरित्र साक्षात डोळ्यांपुढे उभे करतात. अध्यात्म म्हणजे कर्मकांड पोथ्या वाचन स्तोत्रे म्हणणे वगैरे पुरते मर्यादित नाही हे स्वामीजींच्या होणाऱ्या मार्गदर्शनाने लगेच क्रिस्टल क्लिअर होते. स्वामीजींच्या परमार्थात चमत्कार व भ्रामक कल्पनांना अजिबात थारा नाही. जे काही मिळवायचे ते सद्गुरु उपदिष्ट मार्गाने नित्यरोज साधना व भगवंतावरचे निखळ प्रेम तसेच सद्गुरूंची कृपा यामुळेच मिळते. सांप्रदायिक साधना व सुचिता साधकाने आपल्या प्राणांपलीकडे जपलीच पाहिजे हा स्वामींचा कटाक्ष असतो. आपल्या वयाची जवळजवळ 45 वर्षे स्वामी माधवनाथजींनी स्वतःच चंदनाप्रमाणे झिजवून इथे काय निर्माण करून ठेवले आहे याची कल्पना आपणा प्रत्येकास आता निश्चितपणे येत आहे. विश्वामित्रांनी तर फक्त प्रतिसृष्टी निर्माण केली परंतु मोठ्या स्वामीजींनी तर इथे प्रत्यक्ष स्वामी मकरंदनाथांच्या सारखा शिष्योत्तम व साधकांसाठी स्वर्गच निर्माण करून ठेवला आहे. स्वामीजींचे स्वामी माधवनाथजींवरचे प्रेम तर खरोखर टक्क करून टाकते. आपल्या सद्गुरूंशी सर्वांपलीकडे जाऊन एकरूप कसे व्हायचे हे सांगताना स्वामीजी सांगतात मज गुरु राव मज मनी गुरु राव ज्ञानी गुरु राव चिंतनी गुरु राव एक राहो मज भाव गुरु राव देव गुरु राव भव गुरु राव ऐसे हो. आपणा साधकांना काही मिळवायचे आहे ते फक्त असे ध्येय प्रेरित जीवन व उत्कट गुरुप्रेम. आपल्या आशीर्वचनात स्वामीजी एकदा म्हणाले होते त्यांना गदगदा हलवून जागे करा. त्याप्रमाणे खरोखर आपण जागे होऊन आता नाही तर कधीच नाही हेच जाणून स्वामीजींना अपेक्षित साधना आपल्या सर्वांकडून हो ही स्वामीजींच्या चरणी नम्र प्रार्थना.
सद्भक्त साठे सरांच्या ह्या मनोगतानंतर आपण आता सद्भक्त सौभाग्यवती अंजली ते गोखले यांच्याकडून काही आठवणी ऐकणार आहोत. त्यांच्या घराला पूर्वीपासूनच केंद्राचं वळण आहे. वळणदार अक्षरामुळे त्यांच्या वडिलांना श्रीयुत तुळपुळे यांनी स्वामी माधवनाथांकडे 12 वर्ष पत्रलेखनाची सेवा करण्याची संधी मिळाली. अंजलीताई या रमाताई भालेरावांच्या केंद्रात ज्ञानेश्वरीवर काही चिंतन प्रकट करतात. त्या आता आपलं मनोगत सांगतील. श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज ज्येष्ठ साधक स्नेह मेळावा सद्भक्त सुनील दादांनी आज मला मनोगत सांगण्यासाठी व्यक्त केलेली प्रेमळ इच्छा त्याने मी विचारात पडले, मला कसं बरं जमेल असं म्हणतात, प्रयत्न करा नक्की जमेल असं ते म्हणाले। आज तो मानसिक आधार आपल्याला केंद्रामध्ये मिळतो, भाव प्रकट करण्याचं कसं माझ्यात नाही, प्रयत्न करते सांभाळून घ्या, भाव शब्दात प्रकट करता यावेत त्यासाठी परमपूज्य स्वामीजींना विनवणे आतूनच सुरू झाले। त्यांच्याच प्रेरणेने भूतकाळाचा पडदा बाजूला सरून मी पूर्वायुष्यात डोकावले असं का म्हणते ते पुढील प्रसंगात कळेलच। मी सौ अंजली गोखले, पूर्वाश्रमीची लता तुळपुळे, त्यावेळी आम्ही भरतनाट्य मंदिराजवळ लिमेवाडीत राहत होतो। खेळण्या बागडण्याचे ते दिवस कधी महाराष्ट्र मंडळात, कधी शिवाजी मंदिरात, तर कधी शेजारील शंकराच्या देवळात खेळायचो। त्यावेळी संध्याकाळी भरतनाट्य मंदिरात बरेच जण टेनिस खेळायचे, ते बघायला आम्हाला मुलींना खूप आवडे। त्यातील एक अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व तेच पुढे मला सद्गुरु म्हणून लाभतील याची पुसटशी मला कल्पनाही नव्हती। परमपूज्य स्वामी माधवनाथांबरोबर बाबा आणि आई पावसला गेले होते, तेव्हा ते परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित झाले। त्या नंतर दोघांनी अनुग्रह घेतला मला नक्की आठवत नाहीये, पण परमपूज्य स्वामीजींचा वरदहस्त आमच्यावर आहे हे नक्की। पूर्व सुकृतानुसार प्रेमळ, दक्ष आणि आध्यात्मिक पाया असलेल्या तुळपुळे घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे चांगल्या संस्कारांचं बीज मनात पक्क रुजलं। बाबा आणि आई भागेश्वर निवासात रात्री ज्ञानेश्वरी निरूपण ऐकायला जात, त्यांचे बरोबर मीही कधी कधी जाईल। पुढे 12 वर्ष परमपूज्य स्वामीजींचा पत्र व्यवहार म्हणजे साधकांच्या पत्रांना उत्तर हा बाबांनी सांभाळला। त्यांच्या दुकानातले गिराई संपले की बाबांना घरी स्पष्ट ऐकू यायचं की आता निघा। खरंच परमपूज्य स्वामीजींना सर्व सिद्धी प्राप्त होत्या, 2-4 वेळा मला त्याचा प्रत्ययही आलेला आहे। निघा असं ऐकू आलं की बाबा लगेच टोपी घालत आणि दुकानात जात। परमपूज्य स्वामीजी मजकूर एकदाच सांगत, तो शिस्तीने ते भरभर लिहून घ्यायचा आणि घरात सुंदर अक्षरामध्ये टाकाने लिहून ती पत्रे पाठवायची, अनुग्रहाचे कागद लिहून द्यायचे, अशी त्यांची सेवा चाले। नंतर दिवसातले 12-12 तास ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे बरेचसे सद्ग्रंथ उत्तम हस्ताक्षरात त्यांनी लिहिले। प्रत्येक ग्रंथ लिहून झाला की त्यावर आशीर्वाद लिहून आणायला बाबा मला परमपूज्य स्वामीजींकडे पाठवत। परमपूज्य स्वामीजी व परमपूज्य सौ सरलाताई आमच्याकडे मेहुण म्हणून बरेच वेळा जेवायला आले आहेत। जेवायला होते बसताना आई त्यांना नमस्कार करायला आम्हाला सांगायची, एवढाच काय तो त्यांच्याशी माझा परिचय। त्यामुळे तुळपुळे यांची मुलगी असा माझा परिचय स्वामीजी इतरांना करून देत आणि म्हणत की त्या बाबांचा सेवाभाव खूप आहे। माझं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज, मग नोकरी आणि मग लग्न असं माझं सर्वसामान्य मुलींसारखे जीवन होते। मिस्टरांची बदलीची नोकरी असल्यामुळे मी माझी नोकरी सोडली व महाराष्ट्रभर हिंडले। पुढे आयुष्यात अनेक संकटे आली, एकूण आयुष्याची वाट खडतरच, त्यात लागोपाठ झालेला 3 मुलांचा मृत्यू, अशा काटेरी वाटेवरून चालताना मन रक्तबंबाळ झालेलं, अशा स्थितीत आईनी मला परमपूज्य स्वामीजींच्या स्वाधीन केलं। लगेच त्यांनी मला अनुग्रह दिला। अनुग्रह म्हणजे काय, त्याचं महत्व काय, काही कळत नव्हतं। इतकं की अनुग्रहाची तारीख माझ्या लक्षात नाहीये। एकदा मी नमस्कारासाठी स्वामीजींच्या घरी गेले होते, त्यावेळी ते देवघरात एकटेच बसले होते। त्यांच्या चरणकमलांवर डोकं ठेवताच दुःखाचा बाण फुटला, अश्रूंना वाट मोकळी झाली। 10 मिनिटं परमपूज्य स्वामीजी आपल्या उपरण्याने माझे डोळे पुसत होते, वात्सल्याचा हात पाठीवरून फिरत होता। हळूहळू मी शांत झाले। बाळ उठ, इतके प्रेमाचे शब्द कानी पडताच मी भानावर आले। नाटकाचा एक अंक संपला की जसा पडदा टाकतात, अगदी तसाच पडदा माझ्या दुःखद भूतकाळावर त्यांनी घातल्याचे मला स्पष्ट जाणवले। त्या क्षणी माझे मन स्वच्छ झाले, दुःखाची बोथ एकदम बोथट झाली, फार सर्व ते बोथट झाली, मन खूपच व्यापक झाले। तेव्हा परमपूज्य स्वामीजी म्हणाले की फार सर्वांना मदत करण्याचा तुझा स्वभाव, स्वतःला आवर, फक्त भगवंतावर प्रेम कर, जर दुसऱ्यांचा आपल्याविषयी काही गैरसमज झाला ना तो दूर करायला मात्र तू जाऊ नकोस, भगवंताला घट्ट धर। गंमत म्हणजे त्यांच्या पायावर डोकं टेकवताच ते माझं डोकं घट्ट धरून ठेवत, असं भगवंतांना धरून ठेव असंच ते सुचवीत असावेत। असं सर्व घडलं तरी सद्गुरु त्यांच्याबद्दलचा भाव श्रद्धा माझी काही वाढत नव्हती। मन शांत झालं तरीही ते पुढील प्रसंगामुळे ही श्रद्धा वाढत गेली ती आजपर्यंत. आम्ही एकदा दोघं ट्रीपला गेलो असताना 8 दिवसांची ती ट्रीप होती. 15 जणांचा ग्रुप होता. केणी नावाच्या एक कोणी डोंबिवलीच्या एक बाई होत्या. त्यांची ओळख झाली पण माझे पूर्वपीठिका त्यांना मी काही सांगितलेली नव्हती. चौ केणी म्हणाल्या की माझ्याकडे एक काव्य रचना आहे ती तुम्ही माझ्या रूमवर आल्या हॉटेलमध्ये आणि म्हणल्या की तुम्ही लिहून घ्या मी चाल सांगते आणि ती तुम्ही पाठ करायची आहे अशी मला प्रेरणा आतून होती. मला खरंच गाण्याचं ओकाठोक कळत नव्हतं आणि आताही कळत नाही आणि त्याची त्यावेळेला आवडही अजिबात नव्हती. पण म्हटलं एवढं म्हणतात तर बघूया तर खरंच ते काव्य माझ्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे. ते आजही माझ्या चांगलं लक्षात आहे. त्यातल्या 5-7 ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवते. मरे गुरुचरणी विश्राम शांती सुखाचे धाम शांती सुखाचे धाम मन रे गुरुचरणी विश्राम भवता पांती दग्ध मनाने थकली काया कणा कणाने नश्वर स्वप्ने विरुनी जाता झालो मी निष्काम सहजची झाली कृपा गुरुंची काय थोरवी वाणू त्यांची प्रेमाने मज जवळी घेऊनी दिधले गुरुंनी नाम मन रे गुरुचरणी विश्राम होता मनीची शांत वादळे पूर्वीचे ते दिसे आगळे जीवन जगतो तृप्त मनाने नुरली कसली वाण मन रे गुरुचरणी विश्राम शांती सुखाचे धाम मन रे गुरुचरणी विश्राम. ह्या ओळी म्हणता 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 माझा भाव इतका वाढत गेला आणि तो आजपर्यंत तसाच राहिलाय. खरंच परम पूज्य स्वामीजींची यामागे प्रेरणा आहे निश्चित असा माझा सांभाळ त्यांनी केलाय. नाही तर मी कोणत्या स्थितीत असते खरंच मला माहित नाही. परम पूज्य मातोश्री सरलाताई आईकडे माझी नेहमी चौकशी करायच्या. आता 3 महिन्यापूर्वी आम्हाला भजन सेवा मिळाली होती त्यावेळी नमस्काराला गेली असताना सद्भक्त चौ प्रतिभाताईंनी आईला विचारलं ओळखलंच का तुळपुळ्यांची मुलगी असं म्हणतात. त्यांना सारं आठवलं त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. खरंच अशा दोघांच्या प्रेमरूपी उबदार शालीमध्ये मी अलगद विसावली आहे. मी परगावी असल्यामुळे वर्षातून 1-2 वेळा दर्शनाची संधी मला मिळेल. एकदा नमस्कार करताना स्वामीजी म्हणाले अगं अभ्यास करत जा. मी म्हटले हो हो करते ना दासबोधाच्या परीक्षा देते. ते म्हणले अगं हा अभ्यास नाही वेळे ध्यानाचा अभ्यास म्हणतोय मी. खरंच किती अडाणी ना मी. असाच एक प्रसंग पुण्यात आले असताना दर्शनासाठी 2-3 वेळा स्वामीजींकडे गेले होते. बरेच साधक तिथे असायचे त्यांच्याशी त्यांचा संवाद चालू असायचा. माझा नमस्काराला नंबर आला की ते म्हणत चल लवकर मागे बरेच जण आहेत असं म्हणतात. मला खूप वाईट वाटायचं. घरी येऊन मी रडायची माझं काय चुकतंय मला का बरं असं म्हणतात. पण हे विचारण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. एका ज्येष्ठ साधकांना मी विचारलं तर ते म्हणाले लहान मूल नवीन चालायला शिकतं तेव्हा आई त्याला सतत सावरते पण एकदा नीट चालू लागलं किंवा ते काही लक्ष देत नाही आई. तसंच हे आहे त्यांना माहीत झालं असेल ना की दाखवलेल्या वाटेने आता तुम्ही सरळ जाणार म्हणून हे असं. पण मनाचे समाधान झाले नाही सतत बोचणी लागली आणि त्यामुळे सतत परमोजे स्वामीजींचे स्मरणात अनुसंधानातच मी राहू लागले. 1996 साल गुरुपौर्णिमेच्या आधी 8 दिवस पुण्यातील साधकांना पूजनासाठी असतात ना त्यावेळी आम्ही पुण्यात असल्याने मला पूजन करायला आधीच मिळाले होते. गुरुपौर्णिमेच्या आधी 2-3 दिवस मी खूप आजारी होते. गुरुपौर्णिमेचा दिवस सकाळी 7 वाजता मिस्टरांनी चहा केला. तो दोघा आम्ही पीत बसलो असताना एकदम माझे डोळे पाण्याने भरले. ते म्हणाले का रडतेस बरं वाटत नाहीये का. मी म्हटले नाही आहो आहो बघा आनंदाश्रू आहेत. परमपूज्य स्वामीजी आणि सरलाते विठ्ठल रखुमाई सारखे कमरेवर हात देऊन माझ्याकडे बघून हसतायत असं म्हणते ना म्हणते तोच ते दोघं गोल फिरले आणि माझ्या हृदयात जाऊन बसले. त्यामुळे मी त्या दिवशी खूप आनंदात होते. जागेपणची ही घटना 10 वाजले नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. 12-2 च्या सुमारास यांचा फोन आला की अंजू तू आज खूप आनंदात आहेस पण मन घट्ट कर. परमपूज्य स्वामीजींनी 7 सुमारास देह ठेवल्याचे मला समजले आहे. मी हंबरडा फोडला तेव्हा आई बहिणीने मला समजवलं, सकाळी तुझ्या हृदयात स्वामीजी येऊन बसलेत ना, मग ते तुझेच आहेत. मग आम्ही सर्वजण धावत सुटलो. मी आजारी येते मला भाने राहिले नाही आणि नंतर काही त्रासही झाला नाही. सकाळच्या घटनेने रात्री मिस्टर हे परमपूज्य स्वामीजींचे दर्शन घेऊन आले. हा प्रसंग जर स्वप्नात घडला असता तर यांनी त्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. माझ्या मनातली बोत राहू नये म्हणून की काय स्वामीजींनीच दर्शन दिले. असं दर्शन त्यांनी त्या दिवशी अनेकांना दिलं असेल. खरंच सामान्यातील अति सामान्य मी परमपूज्य स्वामीजींनी मला सांभाळले. हे जरी खरं असलं तरी आता फार मोठी पोकळी निर्माण झाली. माझा आधारच तुटला असं वाटत असतानाच परमपूज्य मातोश्री सरलाताई आणि परमपूज्य स्वामी मकरंदनाथजी आपण मला भक्कम आधार दिलात. वेलीला खरंच भक्कम आधाराची गरज असते ना. नावे मध्ये लताच आहे. परमपूज्य मातोश्री सरलातेंमुळेच मला ज्ञानेश्वरीची गोडी लागली असं मला वाटतं. मिस्टरांची बदली नगरला झाल्यामुळे पुण्याहून निघताना नमस्कारासाठी मी गेले होते. परमपूज्य स्वामीजींच्या पादुकांवर डोकं ठेवून मनोमन नमस्कार करून सरलातेंना बदली झाल्याचे सांगितले. त्यामुळे आता केंद्रात येणे नाही की प्रवचन ऐकणे नाही म्हणून वाईट वाटतं असं म्हणतात. त्या म्हणल्या तूच घरी केंद्र सुरू कर ना. ज्ञानेश्वरीतल्या थोड्या ओव्या वाचून त्याचा खाली अर्थ असतो तोही वाचून दाखव. आधी अभ्यास कर, तो समजून घे, तुला समजेल. सुरुवात तर कर, नक्की जमेल. त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने 2 हे केंद्र उत्तम चालले. त्या अभ्यासामुळे माझी ज्ञानेश्वरीची गोडी वाढत गेली. ती उत्तरोत्तर वाढत राहावी अशीच परमपूज्य स्वामीजींची इच्छा दिसते. त्याचा प्रत्यय आजही मी घेत आहे. क्वार्टरमधील काही लोकांनी केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते केंद्र अधिकच जोमाने चालले. खरंच संतांचं पाठबळ आणि आशीर्वाद त्यात केवढी ताकद असते हे मला त्यावेळेला समजून आलं. परमपूज्य स्वामीजींकडून मिळालेले मार्गदर्शन व्यवहारकळी मला खूप उपयोगी पडते. वेळेचे महत्व शिकले ते परमपूज्य स्वामीजींकडूनच. संसारात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना धीराने तोंड कसं द्यायचं हे मी शिकले. माझं निगेटिव्ह थिंकिंग खूप कमी झालं. रागाला की क्षणभर पॉज घ्यावा म्हणजे विवेक जागृत होतो आणि तो चुका होण्यापासून परावृत्त करतो असं ते सांगत. घरावरून घरातील स्त्री कशी आहे ते लगेच समजते. घर कसं मंदिरासारखं वाटलं पाहिजे. प्रसन्नता पावित्र्य तिथे पाहिजे. आपल्या वाट्याला आलेली कर्म आनंदाने सहज झाली पाहिजेत. हे सांगताना भगिनी वर्गाकडे स्वामीजी बघून म्हणायचे की कामवाली आली नाही की भांड्यांवर राग असं तर नसावं. महिन्यातले 28-29 तर आपल्याला काम नाही ना करावे लागत. असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला ना की राग नाही येत. सारखं अपसेट कसे काय होता. ऍक्शन सकट हसून ते करून दाखवायची. परमार्थ आणि संसार हे दोन वेगळे कप्पे नसून संसारच आपल्याला परमार्थ रूप कसा करायचा ते दाखले देऊन नर्म विनोद सांगून परमार्थ कसा सोपा आहे ते पटवून द्यायचे. या मार्गदर्शनाप्रमाणे मी स्वतःला शिस्त लावून घेतली. कंटाळा हा शब्द तर मी माझ्या कोशातूनच काढून टाकलाय. परमपूज्य स्वामी मकरंदनाथांच्या घरचा एक प्रसंग मी सांगून माझं मी मनोगत थांबवते. 10-12 झाली असतील या प्रसंगाला. मी आणि धाकटी बहीण तिच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण करायला स्वामीजींच्या घरी गेलो होतो. आम्ही तुळपुळ्यांच्या मुलीचा परिचय दिला. मला त्यांनी विचारलं घरी कोण कोण असतं. आम्ही दोघंच असतो एवढं सांगून गप्प बसायचं ना. तर मी माझी लगेच दुःखद कहाणी त्यांना सांगितली. त्या दुःखाने ते इतके विव्हल झाले की माझी मला लाज वाटली की परमपूज्य स्वामीजींना आपण किती दुःखी केले. आम्ही निरोप घेतला. परमपूज्य स्वामीजी स्वतः 2 उतरून आम्हाला सोडायला आले आणि म्हणाले सावकाश जा. त्यांच्या डोळ्यातलं ते कारुण्य प्रेम वात्सल्य मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना होणारं दुःख पाहून मनाशी मी पक्का निर्धार केला की कधीही आपल्या संसारातील दुःख सांगून परमपूज्य स्वामीजींना नाही दुःखी करणार. यावरून मी बोध घेतला की आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट घटना परमेश्वराची इच्छा म्हणून त्या स्वीकारायच्या. पण स्वामीजी कधी कधी शरीराची ताकद कमी पडते. काम करण्याचा पेशन्स संपतो. त्या मनोमन स्वामीजी आपल्याला मी खूप विनवते आणि नंतर लक्षात येतो की अरेच्या काम तर किती सहज झालं. उगीच टेन्शन घेतलं. परमपूज्य स्वामीजी आपणच मला आत्मिक बळ देता. असे अनेक प्रसंग त्यात तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून मनावर आलेलं मळब नैराश्य क्षणात दूर करता. अशीच आपल्यावरची श्रद्धा प्रेम दृढ ठेवण्याचं शारीरिक आत्मिक बळ मला आपण द्यावं. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटी हरीच्या कुशीत विसावायचं हेच कृपा प्रसादाचे दान मी मागते आणि आपल्या चरणी नतमस्तक होऊन हे मनोगत थांबवते. हरिओम. त्याचा जर कोणाला बघायचे हे असेल तर नंतर बघू शकता. अंजली त्यांच्या ह्या हृदयस्पर्शी मनोगतानंतर एक अभंग आपण ऐकणार आहोत. सद्भक्त श्रीयुत किसनराव रांजणे त्यांच्या खास शैलीत व्यक्तिशः मला ती फार आवडते एक अभंग सादर करतील. वारकरी पद्धतीचं हे म्हणणं मोठं गोड वाटतं आणि अगदी आत जाऊन पोचतं. तर आपण आता अभंग ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथन, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथन. धन्य जी दिन संत दर्शनाचा, धन्य जी दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. कदान सोडावे चरण त्यांचे, कदान सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. त्रिविध तापांची झाली बोलवन, त्रिविध तापाची झाली बोलवन. देखिले चरण वैष्णवांचे, देखिले चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. कदान सोडावे चरण त्यांचे, कदान सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्म जन्म, न व्हावा वियोग जन्म जन्मी. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. कदान सोडावे कदान सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे.
आलिंगन द्यावे.
उद्या रामनवमी आहे, रामजन्माचा पवित्र दिवस. प्रभू श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. माणसाने आदर्श जीवन कसं जगावं हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठीच त्यांनी लीलाचरित्र घडवलं. त्यांचं वर्णन करणारा मनोबोधातील 131 क्रमांकाचा श्लोक आता आपण पाहणार आहोत. केमिकल इंजिनियर असलेले सद्भक्त श्रीयुत माधव काणे आपला अभ्यासपूर्ण चिंतन आता प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. भजाया जनी पाहता राम एकु करी बाण एकु मुखी शब्द एकु क्रिया पाहता उद्धरे सर्वलोकु धरा जानकी नायकाचा विवेकु जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या कृपाप्रसाद रूपाने 50 वर्षांपुढील युवा साधकांच्या या विशेष कार्यक्रमात आज हा मनोबोधातला 131 क्रमांकाचा श्लोक सेवेसाठी मला मिळाला आहे. या श्लोकाच्या आधाराने चिंतन करताना स्वामी माधवनाथांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांच्या भगवान श्री रामचंद्रांच्या विषयीच्या अत्यंत उत्कट भावाची खूप आठवण झाली. इथे मनाच्या या श्लोकांमध्ये तर सततच रामचंद्रांचा उल्लेख समर्थानंद स्वामींनी केलेला आहे. 205 श्लोकांपैकी अर्ध्याहून जास्त श्लोकांमध्ये राम, राघव, रघुनायक या नामांनी समर्थ त्यांचं गुणगायन करीत आहेत. मनाला बोध करण्यासाठी रामचंद्रांची उपासना करायला सांगत आहेत. आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे आपण रामचंद्रांना भगवान विष्णूंचा अवतार मानलेला आहे. समर्थांचं तर ते दैवतच आहेत. रामचंद्रांचं जीवन अतिशय अनुकरणीय आहे, आदर्श आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख एका विशेष संबोधनाने केलेला आहे. ते संबोधन आहे मर्यादा पुरुषोत्तम. ते पुरुषोत्तमाची मर्यादा आहेत. ते श्रेष्ठतम पुरुषांमधीलही उच्च असे आदर्श पुरुष आहेत. परंतु असं असूनही ते स्वतःबद्दल म्हणतात की मी देव वगैरे नसून दशरथ राजाचा पुत्र राम आहे. अर्थात देवत्व बाजूला ठेवून ते आपली मानवी भूमिका अत्यंत समरसतेने वठवत आहेत. त्यांनी आपलं परब्रह्म स्वरूप झाकून घेतलेलं आहे. आपलं ज्ञानही जणू आवरून घेतलेलं आहे. त्यामुळेच बहुतेक मानवतेचा अत्युच्च आदर्श ते प्रस्थापित करतात. त्यांच्या चरित्रावरून आपल्याला दिसून येतं की त्यांच्या सर्वच मानवी भूमिका या आदर्शाची अंतिम मर्यादा आहेत. ते आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श राजा, आदर्श मित्र इतकंच नव्हे तर ते आदर्श शत्रू देखील आहेत. आजच्या श्लोकातही समस्त रामदास स्वामी आपल्याला रामचंद्रांचं उदाहरण देत आहेत, त्यांच्याच गुणांचं वर्णन करीत आहेत. पहिल्याच चरणात ते म्हणतात भजाया जनी पाहता राम एकू. ज्याचं भजन पूजन करावं म्हणजेच भक्तीने, उपासनेने, हर प्रयत्नाने ज्याला प्राप्त करून घ्यावं, जे प्राप्तव्य मानवी जीवनात असावं, असा एकच एक, एकमेव द्वितीय असा या विश्वात आहे, तो आहे श्रीराम. जो वस्तुत अनामा असला तरी मानवी देह धारण करून दाशरथी राम या नावाने ओळखला जाणारा प्रत्यक्ष परमात्माच आहे। हा देहधारी अवतार कसा आहे, त्याचं महात्म्य, त्याचं असामान्यत्व कसं बरं ओळखून येतं? समर्थ पुढच्या चरणात म्हणतात, करी बाण एकू मुखी शब्द एकू। तो एक बाणी आणि एक वचनी आहे, तो क्षत्रिय आहे व त्याच्या देहधारणेच्या काळातल्या क्षत्रियांची श्रेष्ठ अशी युद्धकला असलेल्या धनुर्विद्येत तो अत्यंत निपुण आहे। तो शूरवीर आहे आणि सर्वोत्तम धनुर्धर आहे। कोणत्याही लक्ष्याचा वेध करायला त्याला एकच बाण पुरतो। व्यापक अर्थाने पाहायचं तर व्यावहारिक कर्तव्य कर्मांमध्ये तो अत्यंत दक्ष आहे, निष्णात आहे। आजच्या भाषेत सांगायचं तर डुईंग इट राईट द फर्स्ट टाइम अँड एव्हरी टाइम हे क्वालिटीचं म्हणजे गुणवत्ता विभागाचं ध्येय फक्त त्याच्याच बाबतीत पूर्णपणे सत्य आहे। अर्थात एखादं कार्य साधण्यासाठी किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे तो जाणतो आणि ते प्रत्यक्ष कृतीद्वारा सफलही करून दाखवतो। त्यांचा दुसरा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे ते एकवचनी आहेत। एकवचनी म्हणजे एकदाच बोलणार आणि जे काही बोललेत त्याला धरूनच राहणार, त्याचप्रमाणे वर्तन करणार, शब्द कधीही पालटणार नाहीत। मी असं बोललोच नव्हतो, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, त्यावेळेच्या परिस्थितीमुळे मी तशा प्रकारे बोललो इत्यादी स्पष्टीकरण देण्याचा ज्यांच्यावर कधीच प्रसंग येत नाही असे ते आहेत। तो एकदा दिलेला शब्द प्राणांच्या पलीकडे पाळणारे ते आहेत। रघुकुल रीती सदाचली आई, प्राण जाय पर वचन न जाय, हे रघुकुलाचं ब्रीद त्यांच्यामुळेच उजळून निघालेलं आहे, शोभायमान झालेलं आहे। त्यांच्या संपन्न गुणसंपदेपैकी हे दोन गुण सर्वांनी आत्मसात करावे, अनुकरण करावे असेच आहेत। पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगत आहेत, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू। त्यांच्या अवतार चरित्राचा तुम्ही नीट अभ्यास करा। त्यांनी त्यांच्या मानवी भूमिकेतून पार पाडलेल्या अनेक कर्तव्य कर्मांचं नीट अवलोकन करा। त्या कर्मांच्या मागील त्यांची दृष्टी पहा। त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विश्वाच्या कल्याणाची, सर्व लोकांच्या दुःखाचं निवारण करण्याची भूमिका आहे ती समजून घ्या। सीता हरणानंतरचा प्रसंग आहे। वरवर पाहताना असं दिसतं की एका विरहाच्या वियोगाच्या दुःखामुळे विलाप करत वनातील वृक्षांना ते आलिंगन देत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते वृक्ष म्हणजे बंधनात अडकलेले जीव त्या आलिंगनामुळे मुक्त होत आहेत, त्यांचा उद्धार झालेला आहे। दुसऱ्या प्रसंगात अज्ञानातून घडलेल्या अपराधाबद्दल शाप मिळून पतित झालेल्या अहिल्येचा केवळ त्यांच्या चरण स्पर्शाने उद्धार झाला आहे आणि ती पावन झाली आहे असं आपल्याला रामायणातून दिसून येतं। त्यांच्या व्यावहारिक अथवा युद्धासारख्या कर्तव्य कर्मांकडेही बघा। एकेका कर्मामधून, एकेका घटनेमधून जीवनभर स्फूर्ती मिळेल अशी ती मोठी 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 कार्य आहेत। संपूर्णपणे विपरीत व प्रतिकूल परिस्थिती असताना लंकाधीश रावणासारख्या अत्यंत प्रबळ प्रतिस्पर्ध्याचा पराभव करणं हे कठीण काम त्यांनी कसं काय केलं असेल? विजय मिळवायचाच आहे आणि सीतामाईंची सुटकाही करायचीच आहे, परंतु समोर एकाहून एक मोठे असे अडथळे आहेत। मध्ये अथांग सागर आहे, रणसंग्रामामध्ये मदतीसाठी वानरसेनाच आहे, युद्धशास्त्रामध्ये प्रवीण असलेले सैनिक नाहीत किंवा विशेष साधन सामग्रीही नाही, परंतु हे अत्यंत अवघड वाटणारं किंबहुना अशक्य वाटणारं युद्ध जिंकून यश त्यांनी केवळ निश्चयी सकारात्मक वृत्ती, पराक्रम, जिद्द, सत्वशील वृत्ती या त्यांच्या अंगभूत गुणांच्या जोरावर प्राप्त केला। तेव्हा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यानुसार वर्तन करण्याने तुमचीही प्रगती होईल, तुमचाही उद्धार होईल असं समर्थांना सांगायचं आहे। शेवटच्या चरणात ते म्हणतायत, धरा जानकी नायकाचा विवेकू। रामचंद्रांच्या अवतार कार्याचा परिपूर्ण अभ्यास केल्याने नेमकं काय बरं होईल? त्यांनी ज्या निष्काम भावनेनी आपली सर्व कर्तव्य कर्म पार पाडली ती तुम्हाला समजून येतील, किंबहुना ती दृष्टी, तो विवेक, ती समबुद्धी, ती तटस्थ वृत्ती तुम्ही धारण करा असाच समर्थांचा आग्रह आहे। बालवयापासूनच त्यांच्यामध्ये मूर्तिमंत विवेकाचा आविष्कार झालेला आपल्याला दिसतो। राज्याभिषेकाच्या दिवशीच वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वनात जाण्याचा प्रसंग बघा, किंवा लंकाधिपती रावणावर विजय मिळवल्यानंतरचा, युद्ध समाप्तीनंतरचा तो प्रसंग पहा। तिथे कुठेही मोहग्रस्तता नाही, विकारवशता नाही, विजयाचा उन्माद नाही किंवा स्वर्णमयी लंकेचं आकर्षण नाही। उलट एका अत्यंत निर्लेप आणि कर्तव्यात्मक बुद्धीने लंकेचं राज्य विभीषणाच्या स्वाधीन करताना लक्ष्मणाशी बोलताना रामचंद्र म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्व स्वर्गादपी घरी असली. ही सोन्याची लंका मला आवडत नाही, मला तिचं आकर्षण नाही. स्वर्ग सुखापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या माझ्या मातेची, जन्मदात्रीची आणि मातृभूमीची आता मला ओढ लागलेली आहे. या गौरवपूर्ण शब्दांनी ते मातेच्या आणि मातृभूमीच्या प्रेमाचा एक आदर्श सर्वांच्या पुढे ठेवतात. अशा प्रकारची शांतपणे, सहजतेने, यज्ञ भावनेने कर्म करण्याची युक्ती साधकांनी श्री रामचंद्रांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून प्रयत्नपूर्वक साध्य करावी, असाच समर्थांचा या निरूपणामागचा उद्देश आहे. हे करतानाच सर्वोच्च आदर्श म्हणून रामचंद्रच त्यांनी आपल्यापुढे ठेवलेले आहेत. सांसारिक कर्म करताना, स्वधर्माचं पालन करतानाचा विवेक किंवा तारतम्य आणि पारमार्थिक प्रगतीसाठी आवश्यक असणारा आत्मा आणि अनात्मा यांच्यामधील भेद जाणून घेणारा विवेक, या दोन्हींचा अंगीकार कसा करायचा, याचे धडेच रामचंद्रांच्या जीवनातून साधकांनी घ्यायचे आहेत. या श्लोकामध्ये रामचंद्रांची म्हणजे भगवंतांच्या सगुण रूपाची साधना समर्थांनी प्रतिपादन केलेली आहे. तशीच एकबाणी, एकवचनी अशा एकत्वाच्या रूपकातून परमेश्वराच्या अद्वैत स्वरूपाची म्हणजेच निर्गुणाचीही साधना त्यांनी सांगितली आहे. सदा सर्व काळ अत्यंत पवित्र असणारं, वैखरीने घ्यायला अत्यंत सोपं असणारं रामनाम घेत घेत, भजन पूजन करीत, त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन जायचं आहे आणि त्याबरोबरच विवेकाने, साधनेने त्याच्या निर्गुण रूपाशीही तदाकार व्हायचं आहे. आपली साधनपथावरची वाटचाल त्या उच्च आदर्शाच्या प्रकाशात करीत आपलं बोधप्राप्तीचं अंतिम लक्ष त्या एकबाणी रामचंद्रांच्या प्रमाणेच आपल्या सर्व क्रिया, आपले सर्व कर्तव्य, आपल्या सर्व श्रद्धा, आपली भक्ती, आपलं प्रेम, आपली ध्याननामादी साधनं अत्यंत एकविध करून हस्तगत करून घ्यायचं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या सारखे अनेक संत तसंच आपले सद्गुरू आपल्या सगळ्यांचंच जीवन सर्व अंगाने श्रेष्ठ आदर्श बनण्यासाठी वाटचाल कशी करावी, ती एकविध म्हणजे त्या अंतिम सत्याकडे घेऊन जाणारी कशी असावी, हे आपल्याला प्रत्येकही शिकवत आहेत, आपल्याकडून साधना करून घेत आहेत. कारण पूजनीय स्वामीजी स्वामी मकरंदनाथ तर या उपासनेमागचे विविध पैलू आपल्याला दाखवत आहेत आणि स्वतःच्या प्रतिभेने साधकांची शीघ्र प्रगती होण्याकरता विशेष साधन प्रकार निर्माण करून आपला प्रवास सोपा करीत आहेत. मागे एकदा एका कार्यक्रमात सद्भक्त नवीनने म्हटलं होतं त्याप्रमाणे आपण सर्वांसाठी, साधक वर्गासाठी हा सध्याचा काळ हा सुवर्ण काळ आहे. ते अगदी खरं आहे. मी असं वाटलं होतं की स्वामी विवेकानंदांनी एका व्याख्यानात म्हटलं होतं, उपनिषद आपल्याला गरजून सांगत होती, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्त वरान निबोधत, उठा जागे व्हा आणि जे वरदान तुम्हाला आधीच प्राप्त झालेलं आहे त्याचा बोध करून घ्या, ते समजून घ्या. पण स्वामी विवेकानंद पुढे म्हणतात की त्यावेळी आपण काय केलं तर फक्त कूस बदलली आणि झोपून गेलो. तो सुवर्ण काळ आता आपल्या भाग्याने पुन्हा प्राप्त झालेला आहे. आता मात्र आम्ही असं वर्तन करणार नाही तर अखंड जागा राहून ते वरदान, तो बोध प्राप्त करून घेणार आहोत. नवरात्रीच्या या पवित्र काळात उद्या येणाऱ्या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर भगवान श्री रामचंद्रांच्या अत्यंत तेजस्वी अशा अवतार चरित्राचा आदर्श लक्षात ठेवत त्यांच्या नामाच्या आधाराने आपण त्यांच्याशीच म्हणजे त्या व्यापक परमत तत्वाशी या जन्मात एकरूपता साधण्याचा निश्चय करूया. हरिओम.
आता आपण एक सामूहिक भजन म्हणणार आहोत. सद्भक्त सीमाते बर्वे भजन सांगतील, आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणूया.
प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, श्री राम राम राम. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, श्री राम राम राम. ले राम नाम
पाप कटे दुख मिटे ले राम नाम
भव समुद्र सुखद नाव एक राम नाम
भव समुद्र सुखद नाम एक राम नाम
कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
परम शांति सुख निधान दिव्य राम नाम
परम शांति सुख निधान दिव्य राम नाम
निराधार को आधार एक राम नाम
निराधार को आधार एक राम नाम
कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
परम गौप्य परम दिव्य मंत्र राम नाम
परम गौप्य परम दिव्य मंत्र राम नाम
संत हृदय सदा वसत एक राम नाम
संत हृदय सदा वसत एक राम नाम
कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
माता पिता बंधु सखा सब ही राम नाम
माता पिता बंधु सखा सब ही राम नाम
भक्त जनन जीवन धन एक राम नाम
भक्त जनन जीवन धन एक राम नाम
कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
प्रेम मुदित मन से कहो राम 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 श्री राम राम राम
प्रेम मुदित मन से कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
कहो राम 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 श्री राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम
हम राम राम श्री राम राम राम
आपण आता एक गोड कार्यक्रम करणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं सद्भक्त श्रीयुत प्रल्हाद शिंदे आपले शिंदे काका स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सौभाग्यवती शालिनी ते शिंदे मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करतील. आज 31 मार्च आर्थिक व्यवहारातील वर्षाचा शेवटचा दिवस मंडळाने मोठ्या कल्पकतेने आजचा दिवस निवडलेला दिसतो. केंद्रात येणारी आपण सर्व मंडळी जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देणारे खरे आर्थिक व्यवहार आपणच तर करत असतो. आज शेवटचा म्हणजे क्लोजिंग बॅलन्स काढण्याचा दिवस. आजचा दिवस अजून संपलेला नाही. स्वामीजींना आपण विनंती करू की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावे. सर्वांगाचे कान करून आपण ऐकू जेणेकरून आपल्या क्लोजिंग बॅलन्समध्ये भर पडेल. आणि उद्या जेव्हा आपला ओपनिंग बॅलन्स आपण बघू तेव्हा त्यातील वाढ निश्चितच आपल्याला प्रोत्साहित करणारी अशी असेल. तर स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे. त्यानंतर सद्भक्त रमाताई भालेराव स्वामी माधवनाथांचा श्री राम प्रभूवरील एक अभंग म्हणतील आणि आपला कार्यक्रम संपन्न होईल. हरिओम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजचा हा कार्यक्रम वय वर्ष पन्नासच्या पुढच्या सर्व साधकांकरता किंवा त्या साधकांनी सादर केलेला करता नव्हे अशा प्रकारचा मंडळाने ठरवला आणि अपेक्षेप्रमाणेच तो अतिशय चांगला झाला. बँक सोडल्याला 10 वर्ष झाली आणि 31 मार्चची आठवण आज तुम्ही मला करून दिली. एकतीस मार्चच्या आधीच्या कितीतरी रात्री आणि विशेष करून ही 31ची रात्र आम्ही कॉम्प्युटरायझेशन येण्याच्या आधी काय म्हणायचं त्याला कत्तल की रात म्हणून साजरी केलेली होती. वंदना हस्ती कारण सगळे अकाउंट्स हेड जुळून जमून बॅलन्सशीट आणि बॅलन्सशीटच्या संबंधित अशी स्टेटमेंट झाल्याखेरीज आम्ही घरी जात नसू. आणि बरोबर तुम्ही सांगितलं उद्या रामनवमीच्या दिवशी आपलं नवीन वर्ष 1 एप्रिल योगायोगाने सुरू होईल आणि आज 50 ते कोणीतरी गमतीने म्हणाले की 50 ते 100 या अर्थात 50 आणि 50च्या पुढच्या वयोगटाचा कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा 50च्या किंवा या वयोगटाच्या अलीकडचे सगळे आपोआपच समाविष्ट होतात. आपली मुलं सहजच समाविष्ट होतात. त्यांची मुलं देखील समाविष्ट होतात आई बरोबर आलेली असतील. त्यामुळे एका परीने आपल्या सगळ्यांच्याच आर्थिक अर्थार्थी म्हणून जो भक्त सांगितलेला आहे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं की ज्ञानी. अर्थार्थी याचा अर्थ परम अर्थामध्ये डूब देऊन बसणारा जो आता आर्ततेच्या पुढे गेलेला आहे. केवळ आर्तता राहिली नाही. आर्तता असेल त्याच्या जीवनात पण केवळ आर्तता राहिलेली नाही. ज्यांनी जिज्ञासू हे देखील पाऊल ओलांडलेलं आहे आणि आता तो अर्थांतरी डूब देऊन राहू इच्छितो. आता तो ध्यानामध्ये डूब देऊन राहू इच्छितो. आता तो नामस्मरणासारख्या अंतरंग साधनेमध्ये डूब देऊन राहू इच्छितो. आता सद्गुरु जे सांगतात त्या वचनांच्या अनुरोधाने तो डूब देऊन राहू इच्छितो, तो अर्थार्थी. आणि तसा अर्थविषयक जमा खर्च आणि त्या जमा खर्चातून निष्पन्न झालेलं जे आहे ते अर्थात फायदाच, परमार्थामध्ये तोटा नाही. तोटा असणारी क्षेत्र आपल्याला माहिती आहेत, फायदा असणारी क्षेत्र देखील आपल्याला माहिती आहेत. तोटा असणारं क्षेत्र कदाचित संसार असू शकेल, सगळ्यांचा संसार एकसारखा फायद्याचा होईल असं सांगता येत नाही. संसारा अंगी अवघीच व्यसने असं तुकाराम महाराज म्हणतात. काय कसा संसार कोणाचा होईल, कशी सुरुवात होईल आणि तो कसं कशी वळणं घेत जाईल काही सांगता येत नाही. परमार्थामध्ये मात्र तुम्हाला मिळतच राहील, चढत्या वाढत्या भांजणींनी श्रेणींनी शांती समाधान आनंद प्रेम तृप्ती याचा हिशोब सादर करण्याचा असा आजचा दिवस. हे तुमच्या या निवेदनातून माझ्या मनावर चांगलंच ठसलं. आज अंजलीताईंचं मनोगत ठेवलं आणि माझ्या समोर श्री ज्ञानेश्वर माऊली चरित्र म्हणून तुळकुळे काकांनी जे लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की त्यांचं अक्षर कसं होतं इत्यादी जर तुम्हाला पाहायचं असेल तर जरूर एक एक वानगी दाखल म्हणून त्यांनी त्यांचं एक लिखाण आणलेलं आहे. माझा जो अनुग्रहाचा कागद आहे तो तुळपुळे काकांच्या हाताने लिहिलेला आहे. त्या काळात स्वामीजींना आपल्या सुवाच्य हस्ताक्षरामध्ये आताचे अनुग्रहाचे कागद हे प्रिंटेड आहेत. नंतर नंतर स्वामीजींनीही देखील अनुग्रहाचे जे कागद आहेत तर ते छापून घ्यायला सुरुवात केली. नंतर म्हणजे थेट तुळपुळे काका कार्यरत होते त्या काळानंतर स्वामीजींनी छापून घ्यायला सुरुवात केली. कारण त्या दर्जाचं जर काही साधकांच्या हातात ठेवायचं असेल लिखाण तर ते छापीलच असू शकतं. कोणी व्यक्तीने लिहिलेलं इतकं सुबक. सुनीलदादा तुमचा अनुग्रहाचा कागद तसाच आहे, तुळपुळे काकांनीच लिहिलेला आहे. त्या त्या काळातले सगळ्यांचे आणि त्यांचं लिखाण देखील मी भरपूर पाहिलेलं आहे. स्वामीजींची पत्र ते लिहित असत, पत्र स्वामीजी डिक्टेट करत असत तेव्हा अनेक वेळेला मी तिथं बसलेलो होतो. आजचा हा सगळा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. प्रार्थनेपासून सद्गुरूंच्या संगतीने खऱ्या अर्थाने आपल्या अंतकरणात विराग झाला असं मुळात सावधान असं म्हटल्याबरोबर लग्न मंडपातून जे निसटले असे समर्थ. खऱ्या अर्थाने विराग निर्माण झाला तो सद्गुरूंच्या संगतीने असं म्हणतात. मनाच्या ठिकाणी असणारा जडभास सद्गुरूंच्या संगतीने नाहीसा झाला आणि साक्षात परात्मा परब्रह्म श्रीरामाचं अंतरंग अंतर्याम हे ज्यांच्या सहवासात आपल्याला समजलं. समर्थ असं म्हणतात की विसरू कसा मी गुरुपादुकाला, म्हणजे अशक्यच आहे असं त्यांना म्हणायचंय. साठेसरांचं देखील मनोगत खूप चांगलं झालं. सर मला तुमचं मनोगत खूप आवडलं. मला तुमचा एकही बोचक प्रश्न आठवत नाही पण सदाशिव पेठेमध्ये बरीच वर्ष काढल्यामुळं ते स्वतः मात्र सदाशिव पेठेत राहत नाहीत बरं का. तुम्ही सदाशिवपेठेच्या बाहेर आहात की नाही, पण साधारणपणाने पुण्यातल्या मंडळींना सदाशिवपेठेतल्या स्वामीजींना देखील जोगळेकर काकू आल्यात का? बहुतेक आज नसतील आल्या. जोगळेकरांनी जर प्रश्न विचारला तर स्वामीजी म्हणायचे की हा जोगळेकरांचा प्रश्न, थांबा जरा मला एक श्वास घेऊ देत, असं म्हणायचे. आणि एक दोन दीर्घ श्वास घ्यायचे आणि मग प्रश्नांना उत्तरं द्यायचे. पण प्रश्न खूप चांगले असायचे, ज्या प्रश्नाला काहीतरी पॉइंट आहे, टोक आहे, अग्र आहे, ते टोचणार आहे की बोचणार आहे असं तुम्ही कृपा करून ठरवू नका. कारण त्याच्यामध्ये दुष्ट बुद्धी नसते आणि तुमच्या प्रश्नामध्ये कधीही दुष्ट बुद्धी नव्हती. हा जो वयोगट आहे, या वयोगटामध्ये मुख्यतः 50 आणि ऑनवर्ड्स असं आपण म्हटलेलं आहे. आणि खरंच आपल्या केंद्रामध्ये 50 अलीकडची मंडळी जर 60% असतील किंवा 65% असतील तर 50 पुढची मंडळी देखील बऱ्याच मोठ्या संख्येने आहेत. 35 किंवा 40% तरी 50 पुढची मंडळी आहेत. आणि क्रमाने हळूहळू ती निर्माण होणार देखील आहेत, आपल्या खुर्च्यांवरून देखील लक्षात येतं. आपण हे गणेशपुरम जेव्हा केलं तेव्हा जर जरूर पडली तर मागं थोड्या खुर्च्या ठेवू असं आपण म्हटलेलं, पण हळूहळू करून आपण 65 खुर्च्या ठेवल्या. कोणीतरी म्हटल्याचं मी वाचलेलं होतं की 50 इज द यंग एज ऑफ ओल्ड एज. 50 आणि 50 पुढं अँड इट इज ए ओल्ड एज ऑफ यंग एज. अशा या विशिष्ट 50 या संख्येपासून पुढं जेव्हा साधक जातो तेव्हा त्याच्या जीवनातली म्हणजे संसारातली म्हणू विशिष्ट कर्तव्य बऱ्याच प्रमाणात पूर्ण होत आलेली किंवा अवयत आलेली अशी त्याला दिसत असतात. 50 ते 60 या दरम्यान संसारातल्या लौकिक अर्थाने बऱ्याच प्रकारच्या कर्तव्यांचा निपटा त्यांनी केलेला असतो. आपल्या चबडीचं बबडीचं लग्न झालेलं असतं. नोकरीच्या वेळेला वय वर्ष 28-30 या दरम्यान घर घेतलेलं असतं, त्याचं मॉर्गेज देखील उतरायची वेळ आलेली असते, त्याच्यातून तो बाहेर पडत असतो. कधी कधी या 50 ते 60 या दरम्यान एक चांगला काळ संसारिकाच्या दृष्टीने येतो, तो म्हणजे त्याची मुलं नोकरीला लागतात. या दरम्यान त्याची मुलं मिळवायला सुरुवात करतात आणि हाही मिळवत असतो. हा साधारण 60-65 पर्यंत जर मिळवेल असं गृहीत धरलं तर घरात 2-2, 3-3 जण आपोआप मिळवणारे असे मुलांच्या रूपानी असे तयार होतात. त्या तऱ्हेने देखील संसारातली जी सुस्थिरता आहे ती सुस्थिरता या दरम्यान अधिक अधिक अशी व्हायला सुरुवात होते. नोकरी देखील परिपूर्णतेकडे जाऊन एके दिवशी थांबते. 58-60 काय जे वय असेल रिटायरमेंटचं नियमाप्रमाणे त्याप्रमाणे नोकरी देखील थांबते. एवढं सगळं झाल्यानंतर संसारातून मोकळा होण्याच्या ऐवजी जास्त गुरफटण्याचा काळ देखील हाच आहे. तो मोकळा होतो असं त्याला वाटत असतानाच तो गुरफटायला सुरुवात होते. आपली मुलं मोठी झालेली असताना जी स्त्री मोठ्या दडपणातून मुलांना मोठी करते, कारण ती तेव्हा सासरी तशी नवीन असते. तिला बऱ्याच जबाबदाऱ्या सासरच्या असतात, त्यामुळं मुलं मोठे होण्यातला जो आनंद आहे तो आनंद ती भगिनी त्या वयात मिळवू शकत नाही. ती भगिनी आधी झाल्यावर मात्र तो आनंद मिळवू इच्छिते, आपल्याला गुंतवू इच्छिते. आणि साधारणपणाने संसारातल्या आपल्या मुलांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपले हातपाय चालतायत तोपर्यंत आपण पार पाडायच्या, अशा भूमिकेवर मंडळी येतात. मी सर्वसाधारण विधान करतोय, कोणाला उद्देशून विधान करत नाहीये. आणि तसंही याच्यामध्ये आपण सगळेच जण बसणारे आहोत, आणि सगळे जर बसणारे असू तर ती एक प्रकारे लोकराहटी आहे, याच्यात काही वावग आहे असं मला म्हणायचं नाहीये. शिवाय साठीच्या 50 ते 60 या दरम्यान काही पथ्य मागं लागतात. चाळीस ते 50 या दरम्यानच हळूहळू आपल्या प्रकृतीला व्यक्ती शरण जाते. आपल्याला जे झेपत नाहीये ते खायचं टाळायचं अशी सद्बुद्धी त्याला होते. शरीराला होणारा त्रासच त्याला ते करायला लावतो. ऍसिडिटी वाढते, कफ होतो, ढेकरा येतात, अनेक गोष्टी होतात की मग हळूहळू ती गोष्ट करू नये याच्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. पासष्टच्या पुढं किंवा थोडा हा काळ जर पुढं घेतला तरी देखील 65 च्या पुढं 70 च्या पुढं आपली प्रकृती जपणं एवढा एकमेव कार्यक्रम शिल्लक राहतो. काही सन्माननीय अपवाद आहेत पोफळे काकांसारखे, की त्यांच्याबरोबर चालायला लागलो तर आमचीही दमछाक होते. आम्ही शेगावला गेलो दादासाहेब पाटलांना भेटायला. आपलं पंढरपूरचं शिबिर होतं 7 सालचं, आणि एवढी मोठी व्यवस्था होते आहे तर जे प्रमुख आहेत त्यांना भेटू. आणि तिथं आम्ही काही वेळ चाललो तर ते इतक्या तडफेनी चालत होते. पण असे अपवाद जर सोडले तर साधारणपणाने व्यक्ती आपल्या स्वतःला सगळ्या कष्टातून बाहेर काढणं अशा गोष्टींच्या मागे लागते. 65-70 याच्या पुढं मध्यवर्ती भूमिकेतून आपण पूर्णपणाने संसाराच्या मध्यवर्ती भूमिकेतून दूर गेलेले आहोत असं स्पष्टपणाने लक्षात येतं. तुम्हाला विचारून घरातली प्रत्येक गोष्ट होईलच असं नाही. काही गोष्टी मुलं परस्पर करू शकतात, त्यांची ती निर्णय घ्यायला देखील समर्थ असतात, सक्षम असतात. या गोष्टी वारंवार मनाला बजावाव्या लागतात. हे अशा करता सांगतो आहे की जसं भगवंतांनी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं म्हटलेलं आहे, ज्ञानाचं लक्षण, तसं आपली एकूण जी प्रगती आहे अथवा वयोमानाप्रमाणे ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचं अनुदर्शन जर वारंवार घेत गेलो तर आपल्याला त्या त्या वेळेला त्याचा व्याप होणार नाही, त्रास होणार नाही. संसाराचं स्वरूप असंच असणार हे आपल्या लक्षात यावं. पण तरी देखील माझी अशी श्रद्धा आहे की धर्मयुक्त गृहस्थाश्रम जो आहे तो पुढं पुढं जवळपास जर तो धर्मयुक्त असेल तर तो संन्याशाच्या तुलनेचा असा पुढं पुढं जरूर व्हावा. जसं स्वामीजी म्हणतात की असोनी संसारी संन्यासी मी झालो, आनंदात न्हालो, गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो. धर्मयुक्त असा गृहस्थाश्रम हा विवेक शिकवतो. धर्मयुक्त गृहस्थाश्रम हा संयमाने राहायला शिकवतो. त्याचं अगदी वैराग्य हे जरी स्वरूप नसलं तरी संयम हे जरूर स्वरूप असतं. आणि कायम बाळगत राहिलेला संयम हा हळूहळू करून त्याला एक प्रकारची विराग वृत्ती निश्चित देतो. आणि असा जो गृहस्थाश्रम असतो तो गृहस्थाश्रम अनेकांना अनेक क्षेत्रामध्ये स्वतः सकट उपयोगी असा ठरत राहतो. असं असल्यामुळं त्याची चाहूल मी असं म्हणतो पन्नाशीत लागावी, पन्नास नाही तर साठीत लागावी, पण लागावी जरूर. अर्थात त्यासाठी समजा 25-30 दरम्यान एखाद्याचा विवाह झाला असेल तर 25-35 हा जो काही वयोगट आहे या वयोगटामध्ये त्याची किंचित जाणीव झाली तरी चालेल. पण जाणीव निश्चित व्हावी, किंचित का होईना पण जाणीव व्हावी की आपला जो संसार आहे तो गृहस्थाश्रम म्हणून असायला हवा. केवळ मौजे करता किंवा भोगा करता संसार नाही याची आठवण, थोडी जाणीव असं मी म्हणेन. हे निदान 25-35 मध्ये जरूर असावं आणि 35-50 या वयोगटामध्ये या आदर्श गृहस्थाश्रमाची काही एक पूर्व तयारी जरूर असावी. आपण आपलं जीवन जर सुनियोजित पद्धतीने जगलो तर आपल्याला हे सर्व फार उत्तम रीतीने करता येणं शक्य आहे. स्वामीजी सांगायचे की बेलसरे महाराज केवी बेलसरे असं म्हणत असत की साठी नंतर आपण देहानी असावं संसारात घरात आणि मनानी गेल्यासारखं असावं असं म्हणत असत. आताची जर लॉन्जिव्हिटी पाहिली तर की साठीची भूमिका आहे तर ती 65-70 पर्यंत, पण त्याच्यानंतर तरी ही गोष्ट निश्चितपणाने असावी. आणि हे आपल्याला एक ना एक दिवस अशाच पद्धतीने राहायचं आहे अशा प्रकारचा विवेक किंवा समजावणी आपणच आपल्याला वारंवार देणं हे गरजेचं आहे. कारण आयत्या वेळेला जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा आपल्या हातून तसं वागलं जाईलच याची खात्री काय आहे. आणि तहान लागल्यावर घाईघाईनी विहीर खणून कधीही विहीर खणली जात नाही. या विशिष्ट वयोगटाचा जो धर्मयुक्त गृहस्थाश्रम असा शब्द मी वापरला त्याच्यामध्ये दिवसेंदिवस अधिक अधिक अशी विकाररहितता, अधिक अधिक पारमार्थिक गुणांचा अभ्यास असा असावा. विशेष करून नोकरी करणाऱ्या तरुण मंडळींना दुसऱ्याच्या असूयेपासून आपलं रक्षण कसं करावं, दुसऱ्याच्या मत्सरापासून आपल्या स्वतःला कसं वाचवावं, दुसरा राजकारण करत असेल तर आपण राहावं कसं, असे अनेक प्रश्न पडतात. पण साठीनंतर या सर्व क्षेत्रातून जर निवृत्त झालेला असेल तर अधिकाधिक विकाररहितता आणि अधिकाधिक पारमार्थिक गुणांचं संवर्धन करण्याची एक सुसंधी आहे असं समजावं. जे जसे असतील आपली मुलं तर ती जशी असतील गुणांनी परिस्थितीनी कुवतीनी तर त्याच्याबद्दल एक प्रकारचा सर्वसाधारण ऍक्सेप्टन्स हा निश्चित असावा, तसा अभ्यास करावा. आपला विवेक चढत्या वाढत्या श्रेणीनी सद्गुरु वचनावरचा विश्वास हा अधिकाधिक दृढ होणारा असा असावा. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी. जर देह संगच मी विदेही असेल तर मला खरं म्हणजे नको आहे. हा देह संग सहाय्यभूत होणार नाही हे तरुण वयामध्ये जेवढं ठसेल त्याच्यापेक्षा तरुण वयात केलेल्या अभ्यासानेच पण या वयाच्या पुढे तर अधिकाधिक ठसावं. ते जर ठसत नसेल आणि हे ठरवायचं कसं? आपण आपल्या सुनेवर किती टीका करतो ती आपल्याला व्यक्ती म्हणून दोष प्रत्येकाचाच असतात. आपली मुलगी आणि आपली सून गोंदोलेकर महाराज सांगायचे की एक भगिनी गोंदोलेकर महाराजांकडे आल्या आणि म्हणाल्या की मुलगी गावातच दिलेली आहे, आधी मुलाचं नुकतंच लग्न झालेलं होतं. तर त्या भगिनी म्हणत होत्या की काय तिचं सारखं बिनसत का आमच्याकडे तिला करमत नाही, अजून आमच्या घरात रुळलेली नाही, काही कळायला मार्ग नाही, सारखी उठसूट आईकडे जाते. मग महाराजांनी थोड्या वेळाने इकडे तिकडे अवांतर विषय काढल्यानंतर विचारलं की तुमची मुलगी देखील तुम्ही राहता त्याच गावात आहे ना? तर म्हणाले की हो हो, दोन दिवसांनी दर येते. दोन दिवसांनी भेटल्याखेरीज राहत नाही. अशा प्रकारे विवेक जर नसेल आणि या विवेकाच्या जोडीला देहभाव देहबुद्धी कमी होण्यासाठी जर काही प्रयत्न करत नसू तर साध्या साध्या गोष्टीतून या सर्व गोष्टीतून आपण आपला त्रास ओढून घेत असतो. त्यामुळं एकूण विकाररहिततेनी राहणं वागणं याची सुरुवात या 50 पुढे तर जरूर करायला हवी. विकाररहिततेनी बळ वाढतं आणि विवेकाने ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. या दोन्ही गोष्टींची गरज आहे. वेळ थोडा आहे याच्यात शंका नाही. साठे सर जसं म्हणाले की 12 12 12 36 वर्ष हे वयाच्या 45व्या वर्षी ठासून जर कोणी सांगत असेल तर बरोबर आहे तुमचं. आपण गणित करूच की 80 82 वर्षापर्यंत हा कार्यक्रम आपला चालायचा, पण तरी देखील आपल्याला खूप घाई झालेली असते म्हणून संत हे सर्व सांगत असतात हे लक्षात ठेवावं. तसं तर याच क्षणात आपण ते आहोत. या क्षणामध्ये जर आपण ते मानलं आणि तसे खरेखुरे राहण्याचा प्रयत्न केला एका बाजूनी साधना आणि एका बाजूनी या विश्वासानी तर 36 वर्ष लागण्याचं काही कारण नाही. अशा तऱ्हेने आपण या वयोगटातली मंडळी मी 50 ओलांडलेलं असल्यामुळं आपण म्हणून बोलतो आहे. परमार्थाचा अधिकाधिक विवेक करू. वय जसं वाढतं तसा एक दुर्गुण म्हणावं त्याला निश्चित येतो. तो म्हणजे आपण वयाने मोठे झाल्याची भावना त्यामुळे नम्रता कमी होणं हे घडण्याची फार शक्यता असते. दुसऱ्याला कमी लेखणं, समोरची व्यक्ती वयाने लहान असल्यामुळं अर्थातच कमी आहे अशा दृष्टीनेच अनुभवानी सर्व अंगाने आणि ती कमीच असते असं असल्यामुळं वाढत्या वयाच्या व्यक्तींनी अधिकाधिक नम्र व्हावं असं विनोबा एका पत्रात सुचवतात. वाढत्या वयाच्या व्यक्तींनी जर अभ्यास कशाचा करायचा असेल तर नम्रतेचा अभ्यास करायचा. कारण वाढत्या वयाची व्यक्ती जर नम्रतेने वागायला लागली तर त्याचा विलक्षण प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडत असतो. तो तिचा जितका अधिकार दाखवेल तितका घरात दुरावा निर्माण करतो. तो जितका आपण श्रेष्ठ आहोत अशा भावनेने राहण्याचा प्रयत्न करतो आणि तशा रीतीने बोलतो चालतो तितका दुरावा होतो. त्यामुळे जर नम्रतेने आपण राहिलो आणि विनोबा असं म्हणतात की नम्र व्हावं म्हणजे सेवा करावी, एरवी नुसत्या नम्रतेला काही अर्थ नाही. म्हणून नातवांची सेवा, मुलांची सेवा, घरातलं काही काम हलकं करणं अनुसंधानपूर्वक. तर मोठी मंडळी घरात अडगळ म्हणून राहणार नाही. टोमणे मारण्यापेक्षा, कमी काय आहे हे दाखवण्यापेक्षा, त्यांनी कसं वर्तन करावं, त्यांनी कसं राहावं याचं जर चिंतन केलं तर म्हातारपण सुसह्य जाण्याची खूप शक्यता आहे. या वयापर्यंत आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती, नातेवाईक, शेजारी, समाज या सर्व गोष्टींबद्दल एक विशिष्ट भावना आणि समज हळूहळू निर्माण झालेला असतो, अनुभवातून बुद्धीमुळे निर्माण झालेला असतो. मी विनोबांची वचनं वाचत होतो तर ते असं म्हणतात की मी असं पाहतो की एक साधक म्हणून अशा प्रकारच्या भावना किंवा धारणा काढून टाकणं, एकदा जर आपण मनात वागवायला लागलो तर ते फार कठीण जातं आणि ते साधनेला हानिकारक देखील होतं. म्हणून ते म्हणतात की त्यावर उपाय म्हणून अशा प्रकारच्या धारणा बनवूच नयेत असा मी अभ्यास करतो आहे, असं एका पत्रात ते एका साधकाला म्हणतात. त्यामुळं मला असा अनुभव येतो की मी प्रतिक्षण नित्य नवा राहतो असं ते म्हणतात. या सगळ्या आपल्याला उपयोगी, आपल्या वयोगटाला उपयोगी अशा निश्चित गोष्टी आहेत. परमार्थ तर आपण ऐकतच असतो पण त्या परमार्थाच्या बरोबरीनी या युक्त्या संतांनी अथवा सत्पुरुषांनी सांगितलेल्या जर आपण अंमलात आणल्या तर परमार्थाचं जीवन आणि कौटुंबिक अथवा व्यावहारिक जीवन हे दोन्ही जीवन आपलं चांगलं होण्यासाठी निश्चित मदत होईल. मला असं वाटतं की आपला हा आपलं हे जे साधक विश्व आहे हे साधक विश्व वेगवेगळ्या संख्येच्या साधकांनी भरभरून वाहणारच आहे, दुथडी भरून वाहणार आहे याच्यात काही शंका नाही. हे सगळं घडतं आहे आणि घडणार, कुठलाही विशेष प्रयत्न न करता हे घडणार, फार मोठा प्रचाराचा धूमधडाका न उडवता हे घडणार, कारण याची आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे. आणि 50 ते 60 या वयोगटामध्ये जाण्यासाठी म्हणून आपली पावलं आपोआप चाललेली आहेत, त्याच्यासाठी तर आपल्याला काहीच करायला लागणार नाहीये. एका बाजूनी भरती होते आहे केंद्रामध्ये. मला आश्चर्य वाटतं शनिवारी केंद्र जेव्हा संपतं तेव्हा दोन्ही बाजूनी नमस्काराला रांगा असतात तर सगळ्या लोकांना थांबून किती मुलं नमस्काराला येतात, 25 मुलं. त्यांना नमस्कारात रस नसतो, खडीसाखरेत रस असतो. काही काही मुलांना नमस्काराच्या आधीच जर खडीसाखर हातात दिली तर आले तशी निघून जातात. ही सगळी मुलं क्रमाने हळूहळू आपले सदस्य होत आहेत. जी 15 वर्षापूर्वी केवळ खडीसाखरे करता पुढे येत होती अशी मुलं आपले आता महत्वाचे कार्यकर्ते झालेले आहेत. असं जर सगळं लक्षात घेतलं तर आपल्या केंद्रामध्ये आपली जिथून सुरुवात झाली तिथं जर शेवट करायचा झाला तर क्लोजिंग बॅलन्स जो आहे या कार्याचा या वर्षीचा तो चांगला आहे आणि याला धरून पुढच्या वर्षी आजच्या दिवसाची जी अखेर ती उद्या दिवसाची आरंभीची शिल्लक, तसं पुढच्या वर्षाची ही आरंभीची शिल्लक त्याच्यात भर पडत आपलं हे काम असंच वाढत राहणार आणि स्वामीजींच्या कृपेने असंच वाढत राहणार असा विश्वास व्यक्त करून मी इथंच थांबतो. आता सद्भक्त रमाताई भालेराव प्रार्थना अभंग म्हणतील. आणि मग आपलं हे केंद्र संपेल.
जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा, जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा, कमल लोचना कमल लोचना. पितृवचन प्रतिपालन घोर विपिन पर्याटन, आदिनाथ धनु भंजन सत्व पाळणा रामा, कमल लोचना कमल लोचना. क्रूर दैत्य निर्दाळण कुंभकर्ण आहि रावण, क्षात्र धर्म प्रतिपालन धैर्य वीर्य दारामा, कमल लोचना जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा, कमल लोचना. शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण, गुरु वसिष्ठ वचन शरण आत्मध्यान दारामा, कमल लोचना कमल लोचना. तारी तारी यादीना नित्य येत पद शरणा, तारी तारी यादीना तारी तारी यादीना नित्य येत पद शरणा, माधव करी तव ध्याना माधव करी तव ध्याना, गात तव गुणा रामा कमल लोचना. जय जय प्रभु कमल वदन जय जय प्रभु कमल वदन, कमल लोचना रामा कमल लोचना कमल लोचना कमल लोचना रामा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.